चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बिहारमध्ये पावसामुळे 55 मृत्यू, पाटण्यात पाण्याची पातळी अद्यापही कायम। सप्टेंबरच्या शेवटच्या 3 दिवसात बिहारमध्ये झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे 55 लोकांना प्राण गमवावे लागले। पाऊस थांबल्यानंतर 2 दिवस झाले असले तरी पाटण्यातील पाण्याची पातळी अद्याप खाली गेलेली नाही, त्यामुळे साथीच्या आजाराची भीती आहे। आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कबूल केलं की शहरातील वॉटर पंप काम करत नाहीत, पाणी संकट संपल्यानंतर ते नगरविकास मंत्रालयाचा कार्यभार घेणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून शहरात तरंगत असलेली कुत्री आणि डुकरांच्या तसंच जनावरांच्या मृतदेहामुळं आरोग्याच्या प्रचंड चिंता वाढल्या आहेत। नागरी अधिकाऱ्यांनी प्राण्यांचे मृतदेह काढण्यास सुरुवात केली असली तरी त्याची गती मंद आहे। मंगळवारी पंपिंग स्टेशनचं सर्वेक्षण करणारे कुमार म्हणाले की कालपर्यंत 50% पंप कार्यरत नव्हते, त्यामुळं हे पाणी येत्या काही दिवसात बाहेर काढलं जाईल। नगरविकास मंत्रालयातील काम समाधानकारक असून अजूनही बरंच काम करण्याची गरज असल्याचं कुमार यांनी सांगितलं। तसंच भविष्यात आपण यावर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवू असंही ते म्हणाले। ग्रामीण विकास मंत्रालय 2005 पासून भाजपाच्या नियंत्रणाखाली असल्याचं कुमार यांनी सांगितलं। गेल्या काही दिवसापूर्वी कुमार यांच्यावर वॉटर लॉगिंगबाबत भाजपनं हल्ला बोल चढवला होता। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्यावर मुख्यमंत्र्यांची उघडपणे टीका झाली आहे। कुमार यांच्या मंत्रिमंडळाचे माजी सदस्य गिरिराज सिंह म्हणाले होते की राज्य सरकार पाटणावासियांची माफी मागण्यास पात्र आहेत। संजय जयस्वाल यांनीही शासकीय दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली। सरकारनं आज सांगितलं की 15 जिल्ह्यातील 959 गावं पुरामुळे धोक्यात आली आहेत, यामुळे सुमारे 21.45 लाख लोकांवर परिणाम झाला आहे। लोकांच्या मदतीसाठी 45 मदत शिबिरं आणि 324 सामुदायिक स्वयंपाकघर चालवलं जात आहे। पूरग्रस्त लोकांना बाहेर काढण्यासाठी 1000 अधिक बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे।